आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी देशांतल्या लोकांक आज राष्ट्रीय हातमाग दीस उत्साहान आनी उमेदीन मनोवपाचें आवाहन केलां. केंद्रीय मंत्रीमंडळान नितळ उर्जा आनी गांवगिऱ्या अर्थवेवस्थेक चालना दिवपा खातीर गोबर्धन येवजणेक मान्यताय दिली. भारतान काल ओडिसान मध्यम पल्ल्याच्या अग्नी 4 ह्या बॅलिस्टीक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. बॅडमिंटनान भारताची तन्वी शर्मा आज कोरिया मास्टर्सान महिला एकोडी गटाच्या क्वार्टर फायनलीन आपल्या देशाच्या रक्षिता रामराजा आड खेळटले. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी देशांतल्या लोकांक आज राष्ट्रीय हातमाग दीस उत्साहान आनी उमेदीन मनोवपाचें आवाहन केलां. एका व्हिडिओ संदेशान प्रधानमंत्र्यांनी म्हळें, भारताच्या स्वतंत्र लढ्याचो एक भाग म्हूण 7 ऑगस्ट 1905 ह्या दिसा स्वदेशी चळवळ सुरू जाली आनी समाजांतल्या सगळ्या वर्गांतले लोक एकठांय येवन ब्रिटीश सत्ते आड इतिहासीक लढो लढले. आत्मनिर्भर भारत उबारपा खातीर ल्हान आनी अर्थीक नदरेन दुबळ्या विणकार फामिलींक सशक्त करपाचे महत्व प्रधानमंत्र्यांनी उक्तायले.
7 ऑगस्ट हैंडलूम डे हमने इतने ही उत्साह और उमंग के साथ हैंडलूम डे मनाना है और हैंडलूम डे मनाने का मतलब है बुनकर परिवार. और आप भी तो इस प्रकार से एक हैंडलूम की वैरायटी के साथ GRWM वीडियो करके दुनिया के सामने अपनी बात रख सकते हैं, हैंडलूम के लिए लोगों को प्रेरित कर सकते हैं. हमारा काम है आत्मनिर्भर भारत बनाने के लिए गरीब परिवारों को भी आर्थिक रूप से समृद्ध कर. आइए हम स्वयं हैंडलूम से कुछ न कुछ खरीदें.
1905 वर्सा याद दिसा सुरू जाल्ल्या स्वदेशी चळवळीचो उगडास करपा खातीर दर वर्सा 7 ऑगस्टाक राष्ट्रीय हातमाग दीस मनयतात. वस्त्रोद्योग मंत्रालय आज 12व्या राष्ट्रीय हातमाग दिसा निमतान राष्ट्रपती भवन सांस्कृतीक केंद्रान राष्ट्रीय कार्यावळ घडोवन हाडटले. ह्या कार्यावळीक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मुखेल सोयऱ्यो म्हूण उपस्थित रावतल्यो. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंग आनी राज्यमंत्री पवित्र मार्गरिटा हे कार्यावळीक हाजीर आसतले. भारताच्या गिरेस्त हातमाग दायजाचो उत्सव मनवप आनी देशाच्या सांस्कृतीक आनी अर्थीक उदरगतीन हातमाग विणपी समुदायाच्या योगदानाक मान्यताय दिवप हो ह्या कार्यावळीचो हेतू आसा अशें वस्त्रोद्योग मंत्रालयान सांगलें. केंद्रीय मंत्रिमंडळान नितळ उर्जा आनी गांवगिऱ्या अर्थवेवस्थेक चालना दिवपा खातीर वट्ट 23,731 कोटी रुपयांच्या तरतुदी सयत राष्ट्रीय चक्रीय जैव उर्जा येवजण म्हळ्यार गोबर्धन येवजणेक मान्यताय दिली. नवी दिल्लीन प्रसार माध्यमांक माहिती दितना माहिती आनी प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव हांणी सांगले, ही येवजण 2026-2027 ते 2035-2036 ह्या कालावधींत राबयतले.
प्रेस्ट बायोगैस CBG इसका प्रोडक्शन एक डेकेड के अंदर 10 गुना बढ़ाने का टारगेट, करीब 5 MMSCMD प्रोडक्शन के लेवल तक पहुंचाने का इसमें टारगेट लिया गया है. अगर इसको हम एनवायरमेंटल पॉइंट से देखें तो दिस विल सेव अबाउट 40 मिलियन टन्स ऑफ कार्बन डाइऑक्साइड एमिशन. करीब 75,000 करोड़ रुपीज नेशनल GDP को एड होगा और अबाउट 1.5 लाख जॉब्स विल बी क्रिएटेड बाय दिस प्रोग्राम.
केंद्रीय मंत्रिमंडळान गोबर्धन येवजणेक मंजुरी दिल्या उपरांत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सोशल मिडिया पोस्टान सांगले, हो निर्णय नितळ उर्जा गांवगिऱ्या वाठारांतली समृद्धी आनी आत्मनिर्भर राष्ट्र जावपाचे देशाचे सामूहिक सपन साकार करपाच्या दिकेन एक म्हत्वाचे पावल आसा. संसदेन विनियोग क्रमांक 3 विधेयक 2026 संमत केले. चर्चे उपरांत राज्यसभेन हे विधेयक लोकसभेकडे परत धाडले. लोकसभेन ते पयलींच संमत केल्ले. 2023 वित्तीय वर्षा जाल्ल्या अतिरिक्त देशपेसा खातीर सरकारान मान्यताय मागल्या अशें अर्थमंत्री निर्मला सीतारामन हांणी सांगले. जम्मू काश्मीरा संबंधी वांगड्यांनी उक्तायल्ल्या हुस्क्याचो उल्लेख करतना अर्थमंत्र्यांनी सभाघराक आश्वासन दिलें की 2019 वर्सा कलम 370 रद्द जाले उपरांत सरकारान जम्मू काश्मीर ह्या केंद्रशासित प्रदेशाक फावो तो अर्थीक आनी प्रशासकीय आधार दिला.
Article 370 getting abrogated also proves the point, since J&K is an integral part of India, inclusive of those which are occupied by Pakistan illegally, we will ensure that the people of J&K are supported and taken care of, because they, we are all part of one country.
Yo khabro tumi Akashvani velan aikatat.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
प्रधानमंत्री सूर्यघर मुफ्त बिजली येवजणेचो लाव भारतांतल्या 50 लाखां मरस चड कुटुंबांक मेळ्ळा अशें केंद्रीय नवीकरणीय उर्जा मंत्री प्रल्हाद जोशी हांणी सांगले. ते काल नवी दिल्लीन CII आंतरराष्ट्रीय उर्जा परिषद आनी प्रदर्शनांत उलयताले.
Today 1 lakh households are added under the scheme every 6 days. The pace of the installation has increased more than 3.2 times in just 9 months. And 19 lakh households are receiving zero electricity bill. More than 12 lakh households have earned 421 crore by selling the surplus electricity. The pace of the installation has increased more than 3.2 times in just 9 months. From 5,000 installation per day in October 2025 to over 16,328 per day in July 2026.
भारतान काल ओडिसांतल्या चांदीपुरांतल्या इंटिग्रेटेड टेस्ट रेंजांतल्यान मध्यम पल्ल्याच्या अग्नी 4 बॅलिस्टीक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. हे चाचणींतल्यान क्षेपणास्त्राचे सगळे कार्यकारीन तांत्रिक मापदंडाची पुष्टी जाल्ल्याचे संरक्षण मंत्रालयान सांगले. स्ट्रॅटेजीक फोर्सीस कमांडच्या फुडारपणा खाला ही चाचणी झाली. यशस्वी अभियाना खातीर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी स्ट्रॅटेजीक फोर्स कमांड आनी DRDO हांचे अभिनंदन केले. गोय विधानसभेन अनुसूचित जमातींक आरक्षण दिवपी गोय विधानसभा अनुसूचित जमाती ST प्रतिनिधित्व कायदो 2025 ची अधिसुचोवणी जारी जाल्या. 6 ऑगस्ट 2026 सावन हो कायदो लागू जाल्ल्याचे हातून स्पष्ट केला. हाका लागून गोय विधानसभेन ST खातीर मतदारसंघ आरक्षित करप आता शक्य जातले. आश्वासना प्रमाण केंद्र सरकारान ST आरक्षण कायद्याची अधिसुचोवणी जारी केल्या. ह्या अधिसुचोवणीक येवकार दितना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आनी घर मंत्री अमित शाह हांचे उपकार मानता अशे मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी म्हळा. हे विधेयक गेल्या वर्सा संसदेन संमत जाले. संसदेन विधेयक संमत जाल्या उपरांत राष्ट्रपतींनी लेगीत ताका मान्यताय दिल्ल्यान ताचे कायद्यान रुपांतरण जाल्ले. आता अधिसुचोवणी जारी जाल्या. नागरी उड्डाण मंत्री K. राममोहन नायडू हांणी सरकार विमानन टर्बायन इंधनान ATF इथेनॉल मिसळपाची येवजण आखत आशिल्ल्याचे दावे भायर मारल्या. असलो कसलोच प्रस्ताव नाशिल्ल्याचे तांणी स्पष्ट केले. इथेनॉल आनी सस्टेनेबल एव्हिएशन फ्युअल हे पुरायपणान वेगळे असून ते एकूच मानचे न्हय अशें तांणी म्हळा. भारतीय हवामान खात्यान IMD आज मध्य प्रदेश, राजस्थान, केरला, माहे, ओडिसा आनी दर्या देगेवेल्यान दक्षिण भितरल्या कर्नाटकान गडगड वादळी वारें आनी जोगला मारपा वांगडाच उटंगराचो अदमास उक्तायला. अंदमान निकोबार जुवे, झारखंड, लक्षद्वीप, अस्तंत बंगाल, मध्य महाराष्ट्र, तामिळनाडू, पुडुचेरी, करायकल, उत्तराखंड ह्या वाठारांनी आज गडगड आनी वीज पडपा बरोबरूच पावस पडपाचो अदमास आसा. पुराय महाराष्ट्रान पडिल्ल्या उटंगाराक लागून जलाशयांतल्या उदकांचो साठो खूप वाडला. उदका संसाधन खात्याच्या निमाण्या अहवाला प्रमाण महाराष्ट्रांतले 3,029 मुखेल मध्यम आनी ल्हान जलाशय सध्या तांच्या सक्रीय साठवण क्षमतेच्या 70.5% मेरेन भरल्यात. बॅडमिंटनान भारताची तन्वी शर्मा आज आसनान कोरिया मास्टर्सान महिला एकोडी गटाच्या क्वॉर्टर फायनलीन आपल्या देशाच्या रक्षिता रामराजे आड खेळटले. तन्वीन प्री क्वॉर्टर फायनलीन भारताच्या श्रियांशी वलिशेट्टीक हारोवन क्वॉर्टर फायनलीन सुवात मेळयली. जाल्यार रक्षितान जपानच्या मनामी जुईजूक हारोवन क्वॉर्टर फायनलीन प्रवेश केला. मजगतीं बायलांच्या सिंगल्साच्या क्वॉर्टर फायनलीन अव्वल मानांकीत जपानची हिना अकेची आड अश्मिता चालिहा खेळटले. दक्षिण कोरियाच्या किम मिन जीचेर घसघशीत जैत मेळून अश्मितान निमाणे आठान प्रवेश केलो. दादल्यांच्या डबल्स क्वॉर्टर फायनलीन भारतीय जोडी पृथ्वी कृष्णमूर्ती रॉय आनी कृष्णा प्रसाद गरागा सेमीफायनलीन सुवात मेळोवपा खातीर मलेशियन जोडी मान वेई चोंग आनी सो वुई हांच्या आड खेळटली. निमाणे परतून एक फावट काय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी देशांतल्या लोकांक आज राष्ट्रीय हातमाग दीस उत्साहान उमेदीन मनोवपाचें आवाहन केलां. केंद्रीय मंत्रीमंडळान नितळ उर्जान गांवगिऱ्या अर्थवेवस्थेक चालना दिवपा खातीर गोबर्धन येवजणेक मान्यताय दिली. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आमच्यो फुडल्यो राष्ट्रीय खबरो आसतल्यो 5:30.